नमस्कार, मी फ्रान्सिस किंग मधून बोलतोय. मॅम, आपण 15 तारखेला बोलणं झालं होतं, तुम्ही या महिन्याच्या एंडला तुम्ही व्हिजिट करणार होते आमच्या साईटला. अच्छा, हा ओके. तुमची रिक्वायरमेंट काय होती मॅडम, मला कळू शकेल का? तुम्हाला अपार्टमेंट पाहिजे होते का? तुम्ही अपार्टमेंट बघत होते का मॅडम? हो हो हो. ठीक आहे मॅडम, काय बोलायचं मॅडम, तुमच्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या दिवशी बोलतो.